50 languages. 84.
84.
84.
Past tense 4.
Bhutakal.
Bhutkal.
To read.
Vachne.
Vachne.
I read.
मी वाचले.
मी वाचले.
I read the whole novel.
मी पूर्ण कादंबरी वाचली.
मी पूर्ण कादंबरी वाचली.
To understand.
समजणे.
समजणे.
I understood.
मी समजलो.
मी समजले.
I understood the whole text.
मी पूर्ण पाठ समजलो.
मी पूर्ण पाठ समजले.
To answer.
उत्तर देणे.
उत्तर देणे.
I answered.
मी उत्तर दिले.
मी उत्तर दिले.
I answered all the questions.
मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.
मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.
I know that. I knew that.
मला ते माहित आहे. मला ते माहित होते.
मला ते माहित आहे. मला ते माहित होते.
I write that. I wrote that.
मी ते लिहितो. मी ते लिहिले.
मी ते लिहिते. मी ते लिहिले.
I hear that. I heard that.
मी ते ऐकतो. मी ते ऐकले.
मी ते ऐकते. मी ते ऐकले.
I'll get it. I got it.
मी ते मिळवणार. मी ते मिळवले.
मी ते मिळवणार. मी ते मिळवले.
I'll bring that. I brought that.
मी ते आणणार. मी ते आणले.
मी ते आणणार. मी ते आणले.
I'll buy that. I bought that.
मी ते खरेदी करणार. मी ते खरेदी केले.
मी ते खरेदी करणार. मी ते खरेदी केले.
I expect that. I expected that.
मी ते अपेक्षितो. मी ते अपेक्षिले होते.
मी ते अपेक्षिते. मी ते अपेक्षिले होते.
I'll explain that. I explained that.
मी स्पष्ट करून सांगतो. मी ते स्पष्ट करून सांगितले.
मी स्पष्ट करून सांगते. मी ते स्पष्ट करून सांगितले.
I know that. I knew that.
मला ते माहित आहे. मला ते माहित होते.
मला ते माहित आहे. मला ते माहित होते.
Go to www.50languages.com for the latest version and the books.